आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा उद्या संध्याकाळी शपथविधी। शेजारील देशांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। सोनिया गांधी काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी, लोकसभेतलं विरोधी पक्षनेतेपद राहुल गांधी यांना देण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव। नीट परीक्षेचा पेपर कुठेही फुटला नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचं स्पष्टीकरण। 6 केंद्रांवर चुकीची प्रश्नपत्रिका दिल्याप्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन। ज्येष्ठ माध्यमकर्मी रामोजी राव यांचं हैदराबादमध्ये निधन। आणि फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद इगा श्वियांतेककडे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या नवीन सरकारचा शपथविधी समारंभ उद्या म्हणजे रविवारी संध्याकाळी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं होणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संध्याकाळी 7:15 वाजता नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाला शपथ देतील। भारताचे शेजारी देश आणि इतर मित्र देशांचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्यात श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद हफीफ, बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना, नेपाळचे प्रधानमंत्री पुष्पकमल दहल प्रचंड, भूतानचे प्रधानमंत्री शेरिंग तोबगे आणि मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रवीण कुमार जगन्नौथ हे उपस्थित राहणार आहेत। आकाशवाणीवर संध्याकाळी 7:15 वाजल्यापासून या कार्यक्रमाचं वार्तांकन सुरू होईल, त्यामुळे संध्याकाळी 7:00 प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:30 प्रसारित केलं जाईल। ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। तसंच खासदार राहुल गांधी यांनी 18 लोकसभेत विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वीकारावी असा ठराव काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनं आज केला आहे। नवी दिल्ली इथं काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली। राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्ष समर्थपणे काम करेल असा काँग्रेसला विश्वास असल्याचं वेणुगोपाल म्हणाले। तर लोकसभा निवडणुकीचे निकाल काँग्रेससाठी नवसंजीवनी ठरल्याचं जयराम रमेश यांनी सांगितलं। दरम्यान या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांचं अभिनंदन केलं। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला लोकांकडून देशभरात भरभरून प्रतिसाद मिळाला, यापुढे इंडिया आघाडीतल्या मित्रपक्षांसोबत मिळून संसद आणि संसदेच्या बाहेर एकत्र काम करू असंही खरगे यांनी सांगितलं। केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेना पक्षाला मिळणारं मंत्रिपद डॉ श्रीकांत शिंदे यांना देण्यात यावं अशी शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं पक्षाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे। कार्यकर्त्यांच्या या भावना आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार असल्याचं त्यांनी नवी दिल्ली इथं आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 पैकी 6 खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा म्हस्के यांनी केला, मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील असं ते म्हणाले। दरम्यान मंत्री होण्यात रस नसून पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छा श्रीकांत शिंदे यांनी आज व्यक्त केली। शिवसेनेत कुणाला मंत्रिपद मिळणार याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, गुणवत्ता आणि अनुभवानुसार मंत्रिपद मिळेल असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं। तेलगू देसम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन चंद्रबाबू नायडू येत्या बुधवारी 12 जूनला आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। सकाळी 11:00 सुमारास विजयवाडाजवळ गन्नावरम इथं हा शपथविधी सोहळा होणार आहे। राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे म्हणजेच एनडीएचे ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेशच्या शेजारी राज्यांचे मुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोमवारी 10 तारखेला भुवनेश्वरमध्ये होणार आहे। मुख्यमंत्री ठरवण्यासाठी भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक त्याच दिवशी सकाळी होणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता सहप्रवेश परीक्षा नीट 2024 संपूर्ण पारदर्शकपणे घेतली असून परीक्षेचं पावित्र्य कायम राखण्यात देशभरात कुठेही तडजोड केली गेलेली नाही असा निर्वाळा राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएचे महासंचालक सुबोध कुमार सिंह यांनी दिला आहे। ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते। या परीक्षेदरम्यान कुठेही पेपर फुटण्याचा प्रकार झालेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। देशभरात 4,750 केंद्रांवर परीक्षा झाली, त्यापैकी 6 केंद्रांवर चुकीची प्रश्नपत्रिका वितरित झाल्याची आणि त्यामुळे तिथल्या एकूण 1600 विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेल्याची तक्रार प्राप्त झाली असून त्याची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याचं ते म्हणाले. ही परीक्षा यावर्षी 5 मे रोजी झाली होती आणि तिचा निकाल 4 जूनला घोषित झाला. चित्रपट आणि प्रसारमाध्यम क्षेत्रातलं नामवंत व्यक्तिमत्व रामोजी राव यांचं आज सकाळी हैदराबादमध्ये निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. श्वसनाला त्रास होत असल्यानं हैदराबादमध्ये एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, तिथंच त्यांचं निधन झालं. ईटीव्ही नेटवर्क आणि रामोजी फिल्म सिटीचे रामोजीराव प्रमुख होते. तेलुगू, कन्नड, तमिळ आणि मल्याळम भाषेतल्या मिळून 60 चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. त्यात काही हिंदी चित्रपटांचा समावेश होता. त्यातले प्रतिघात आणि नाचे मयुरी हे चित्रपट विशेष गाजले. नाचे मयुरीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. याशिवाय चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठेचे मानले जाणारे फिल्मफेअर आणि नंदी पुरस्कारही त्यांना अनेकदा मिळाले होते. 2016 त्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं. अनेक नवोदित कलाकारांना त्यांनी आपल्या चित्रपटांमधून प्रकाशात आणलं. चित्रीकरणाच्या सुविधांसाठी देशोदेशी नावाजला गेलेला रामोजी फिल्म सिटी हा स्टुडिओ त्यांनी उभारला. ईटीव्ही हा 13 भाषांमधला दूरचित्रवाहिन्यांचा समूह त्यांनी सुरू केला. देशातल्या दृकश्राव्य माध्यमात खासगी उद्योगाची ही पहिली मोठी झेप होती. या समूहातर्फे इनाडू वर्तमानपत्रही प्रसिद्ध होतं. रामोजीराव यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपदक आज पोलंडच्या इगा श्वियान्तेक हिनं पटकावलं. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचं तिचं हे चौथं विजेतेपदक आहे. इटलीच्या जास्मिन पाओलिनवर तिनं 6-2, 6-1 अशी सहज मात केली. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत काल जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव यानं कॅस्पर रूड याला 2-6, 6-2, 6-4, 6-2 असं नमवलं आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. आता त्याचा विजेतेपदासाठीचा सामना स्पेनच्या कार्लोस अल्कारासशी उद्या होणार आहे. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उद्या भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. न्यूयॉर्कमधल्या नासा काउंटी स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 8 हा सामना होईल. या स्पर्धेत आपल्या पहिल्याच सामन्यात भारतानं आयर्लंडवर विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानला अमेरिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. एफआयएच हॉकी प्रो लीग स्पर्धेत आज भारतीय संघाला जर्मनीकडून पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही संघात झालेल्या चुरशीच्या सामन्यात जर्मनीनं भारताला 4-2 असं पराभूत केलं. सामन्याच्या सुरुवातीला भारतानं 2 गोल करून आघाडी मिळवली होती, पण सामना जसजसा पुढे गेला तसं जर्मनीनं 4 गोल करत भारताला मात दिली आहे. नाशिक जिल्ह्यात वळवाच्या पावसात सुरगणा तालुक्यात यादव बोरसे यांचा मृत्यू झाला. काही ठिकाणं घर आणि पोल्ट्रीचं नुकसान झालं. त्र्यंबकेश्वरमधल्या बिल्वतीर तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या 2 अल्पवयीन मुलींचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान पुणे शहरात आज झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. अनेक भागात पाणी साचल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. स्थानिक प्रशासन विविध ठिकाणी बचाव कार्य राबवत आहे. डेहराडूनच्या भारतीय सैन्य अकादमीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पार पडला. उत्तर कमांडचे लेफ्टनंट जनरल MV सुचिंद्र कुमार यांनी अकादमीतून बाहेर पडलेल्या स्नातकांची मानवंदना स्वीकारली. तंत्रज्ञानातली प्रगती आणि आधुनिक डावपेचांमुळे बदलत असलेलं युद्धाचं स्वरूप लेफ्टनंट जनरल सुचिंद्र कुमार यांनी अधोरेखित केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा उद्या संध्याकाळी शपथविधी. शेजारील देशांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. सोनिया गांधी काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी. लोकसभेतलं विरोधी पक्षनेतेपद राहुल गांधी यांना देण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव. नीट परीक्षेचा पेपर कुठेही फुटला नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचं स्पष्टीकरण. 6 केंद्रांवर चुकीची प्रश्नपत्रिका दिल्याप्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन. ज्येष्ठ माध्यमकर्मी रामोजी राव यांचं हैदराबादमध्ये निधन. आणि फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या पहिल्या एकेरीचं विजेतेपद इगा श्वियान्तेककडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.